बिरहानं व्याकुळ झालेल्या रामाने लता, वृक्ष, नद्या, वन्य मृग, जळ, पर्वत या सर्वांना हा आर्त प्रश्न विचारला, पण कुणीही उत्तर देऊ शकलं नाही. आश्रमाच्या आसमंतात वस्ती करणारे मृग वारंवार दक्षिण दिशेकडे मानावळवून पाहू लागले. तेव्हा रामांना वाटलं सीता त्या दिशेला गेली असेल. ते दोघे भाऊ जानकीच्या शोधासाठी दक्षिण दिशेचा मार्ग आक्रमू लागले. श्रीराम पुन्हा पुन्हा सीतेच्या नावानं साद घालीत होते, निराशेनं स्फुंदत होते. वाटेमध्ये त्यांना काही फुलं मार्गावर सांडलेली आढळली. श्रीरामाने ती फुलं ओळखली. ती त्यांनीच आपल्या स्वतःच्या हाताने जानकीच्या केशकलापामध्ये खोवली होती. ती फुलं दृष्टीस पडताच श्रीराम आणखीनच गहिवरले आणि लक्ष्मणाला म्हणाले,
ही तिच्या वेणीतील फुले लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले. एक पदांचा ठसा राक्षसी छेदित गेला पदचिन्हासी, वादळे तुटली पद्मदले, वादळे तुटली पद्मदले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले. खचित लक्ष्मणा खचित या स्थली, रात्रिंचर कुणी छळी मैथिली, जिंकिली सतिका अंगबले, जिंकिली सतिका अंगबले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले. दूर छिन्न हे धनु कुणाचे, जडाव त्यावर रत्नमण्यांचे, कुणाला कोणी झुंजविले, कुणाला कोणी झुंजविले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले. वैदुर्यांकित कवच कुणाचे, धुळीत मिळले मणितयाचे, वैदुर्यांकित कवच कुणाचे, धुळीत मिळले मणितयाचे, राक्षसा कोणी आळविले, राक्षसा कोणी आळविले, लक्ष्मणा तिचीच ही पावले. पहा छत्र ते धूली धूसर, मोडून दांडा पडले भूवर, कुणीया सूता लोळविले, कुणीया सूता लोळविले, लक्ष्मणा तिचीच ही पावले, लक्ष्मणा तिचीच ही पावले. प्रेत हो मुनी पडे सारथी, प्रेत हो मुनी पडे सारथी, लगाम तुटके तसेच हाती, तोंड ते रुथिरे भेसुरले, तोंड ते रुथिरे भेसुरले, लक्ष्मणा तिचीच ही पारुले पहा रथाचे धूळ मोळके कणा मोळला तुटली चाके पहा रथाचे धूळ मोळके कणा मोळला तुटली चाके बाण ही भवती बिस्कटले बाण ही भवती बिस्कटले लक्ष्मणा तिचीच ही पावले लक्ष्मणा तिचीच ही पावले थंड दृष्टीने न्याहाळीत नभ मरून थिजले ते बखरासभ थंड दृष्टीने न्याहाळीत नभ मरून थिजले ते बखरासभ कुणाचे वाहन हे असले कुणाचे वाहन हे असले लक्ष्मणा तिचीच ही पावले अनुमानाही पडे साकळे अनुमानाही पडे साकळे कोणी नेली प्रिया कुणीकडे अनुमानाही पडे साकळे कोणी नेली प्रिया कुणीकडे तिच्यास्तव दोघे का लढले तिच्यास्तव दोघे का लढले लक्ष्मणा तिचीच ही पावले लक्ष्मणा तिचीच ही पावले ऋता जिता वा मृता भक्षिता कैसी कोठे माझी सीता ऋता जिता वा मृता भक्षिता कैसी कोठे माझी सीता गूढते नाही आकळले गूढते नाही आकळले लक्ष्मणा तिचीच ही पावले लक्ष्मणा तिचीच ही पावले असेल तेथून असेल त्यानी परतून द्यावी राम स्वामिनी असेल तेथून असेल त्यानी परतून द्यावी राम स्वामिनी क्षात्र बल माथी प्रस्फुरले क्षात्र बल माथी प्रस्फुरले लक्ष्मणा तिचीच ही पावले लक्ष्मणा तिचीच ही पावले स्वर्गीय वातो असो अमानुष त्यास जाळण्या उसळे पौरुष स्वर्गीय वातो असो अमानुष त्यास जाळण्या उसळे पौरुष कापविल तिन्ही लोक बले कापविल तिन्ही लोक बले कापविल तिन्ही लोक बले लक्ष्मणा तिचीच ही लक्ष्मणा तिचीच ही पाहुणे।